हेलो सर, गुड आफ्टरनून। सीमा बात कर रही हूँ परांठे की, पुणे से। सर, अपन का इंक्वायरी के लिए होती रेजिडेंशियल प्रोजेक्ट रिगार्डिंग। रेशमा सिंह करके मैडम ने शायद इंक्वायरी डाली है। आपल्याकडे सर हिंजेवाडी आहे, वाकड आहे, त्यानंतर बाणेर आहे, भूगाव आहे। तुम्ही कुठल्या लोकेशन? 1 BHK हिंजेवाडी मध्ये आहे सर। हिंजेवाडीचा डीमार्ट आहे ना, त्याच्या बॅक साईडला। हो, फेज 1 आतमध्ये राहिला सर। आपला हा जो हिंजेवाडी ब्रिज क्रॉस केला ना आपण आतमध्ये, तर 2 मिनिटाच्या अंतरावर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे। पेट्रोल पंप एक्झॅक्टली बॅक साईडला, म्हणजे हिंजेवाडी खूप पुढे गेला, त्याच्या अगोदरच आहे आपल्याकडे। इथे सर इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल 47 आहे, पण आता लॉकडाऊन असल्यामुळे आपण निगोशिएशन करून देतोय सर। तर तुम्ही काय बजेट पर्यंत एक्सपेक्ट करताय सर? ओके, ऍक्च्युली आपला इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल 47 आहे, तर निगोशिएशन होऊन 42 समथिंग आसपास काहीतरी होऊ शकतो सर। 445 कार्पेट आहे, सजेशन आहे जुलै 22 हो। आणि आता कुठे राहिलाय तुम्ही सर? ओके, मुंबईला राहिला। ओके, तर इन्व्हेस्टमेंट साठी बघताय तुमच्या स्वतःसाठी बघताय सर? अच्छा, स्वतःसाठी। ओके ओके, कारण तुम्ही जो आपला जो लोकेशन आहे ना, तो प्राईम लोकेशन आहे सर, एकदम सिटीच्या जवळ आहे, हायवेच्या जवळ आहे। आणि तुम्ही अच्छा अच्छा पुण्यात कुठे सर आहेत आपण? ओके, खडकीला राहत आहे सर। तुम्ही तो बजेट एक्सपेक्ट करताय, त्या बजेट मध्ये आपल्याकडे भूगावला मिळू शकतो सर 1 BHK। तिथे 170 acres टाउनशिप आहे फॉरेस्टेल म्हणून, तर तिथे आपण 2 BHK पण आहेत, 1 BHK पण आहेत आणि 3 BHK पण आहे सर। तर तिथे 1 BHK 485 कार्पेट आहे, पजेशन मिळेल तसं डिसेंबर 23 आणि 35 आहे कोटेशन त्याचं, पण 30-32 आसपास मिळू शकतो सर तुम्हाला। हो, भूगावला तो पण आपला रोडच प्रोजेक्ट आहे, हायवे पासून 1-4 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आतमध्ये सर। तुम्ही भुकुम पिरंगुट वगैरे ऐकला असेल ना, तर अगोदर भूगाव लागतो आणि मग रंगोट आणि भुकू देत सर। तर तुम्ही कधीपर्यंत येऊ शकता साईट विजिटला सर? चालेल सर, हा माझा नंबर आहे, सीमा सिंग नाव आहे। तुम्हाला काय डिटेल्स पाहिजे असेल तर मला कॉल करा सर, मी देईल। तर तुम्ही हिंजेवाडीचा आणि भूगावचा दोन्ही प्रोजेक्ट करू शकता सर। ओके।